بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، الصلاة والسلام على سيد المرسلين سيدنا محمد وآله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته أجمعين، أما بعد. استغفر الله استغفر الله استغفر الله الذي لا إله إلا هو الحي القيوم وأتوب إليه وأسأل التوبة والمغفرة. اللهم صل على محمد وعلى آل محمد كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. عن أبي حفص عمر بن أبي سلمة عبد الله بن عبد الأسد رضي الله عنه حبيب رسول الله صلى الله عليه وسلم قال: كنت غلاما في حجر رسول الله صلى الله عليه وسلم وكان يدي تطيش في الصحفة، فقال لي رسول الله صلى الله عليه وسلم: يا غلام، سم الله تعالى وكل بيمينك وكل مما يليك، أو كما قال عليه الصلاة والسلام: فما زالت تلك تعمتي بعد. متفق عليه. یہ باب کی دوسری حدیث ہی جسے کہ ایک آسان گلے تھے کہ ہر انساناؤں پر لازم انہیں ضروری ہے گویا کہ فرض ہے تھی ذمہ داری ہی کہ تو اپنے ماتحت جتنے نہیں واٹے سمان پڑے میلی چڑھویں انہیں جو کون تیرے حکموں پر واٹے سمجھ والے تھے اندر تین کا شریع اللہ تعالیٰ جی فرما بداری سو حکم کرو جے انی نافرمانی کسن تین کا منع کرو جے روکوں جے تین کی دینی تربیت کرو جے اللہ سے خوف انہ اللہ سے تقویٰ جے تین کا تعلیم دن جے ہیں ہر انسانہ چی ذاتی شخصی ذمہ داری ہے جب اس مانو عام سکون سکے نا قرآن چی آیت دون آیتو ساؤن گے لئے انی کال جو گند حدیث پڑھوں کے لیے تھی عملی طور پر نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کروں داخل ہے صدقہ چی خاضور چڑھو اڑے تین ورسہ تو چڑھو حضرت حسن رضی اللہ تعالیٰ عنہ لیکن تیٹی زیادہ سمجھداری چی کو عمر نہ لیکن داؤں چی باوجود جو گند ہے تیجی جی قباحت سنگ لے کہ صدقہ ہمچے سب حلال نہ خاندان بنی حاشم سب ہمچے سب حلال نہ تو زندگی بھر جو گند ہے اپنے ذہنات بیچ لے بر وقت مامچا ٹوکلان جو گندے سے غلط کام کر دینے کی چیز ہمیشہ ذہنات رہتا تہنگا جو گندے سے اللہ نبی صلی اللہ علیہ وسلم تعلیم سے طریقہ بلا کتنی محبتیں کتنی پیار سمجھوتا عملی تعلیم عملی تربیت جو گندے انسان جی یعنی دون ذمہ داری ایک تہے تعلیم سیکھوں جے اسی کروں کا اسی کروں کا اسی کرنے جے ایک بولتا تعلیم یعنی تیجی نگرانی دھرون جے کتنے موقع پر جو گندے سے تو کرتا یا نہ تے پلوں سے ہکا بولتا تربیت مثلاً جو گندے سے نماز پڑھو چے فرض ہے یہ تعلیم دلی نماز شکون چے یہ تعلیم دلی نماز کسی کرو چے مسا کسی کرو چے انتے میں تربیت تربیت بلان جو گندے ہے تو وقتا پر تو نماز کرتا کا نہ ہے اور نماز فرض جاؤں پڑے سمجھدار عالمہ تک اپنے سریم زیتی ہڑ لے سوزانہ سرین وڈا سرین جو گندے تو طریقہ تو پلو جماعت کی اہمیت سری حل آمد کہ غلط کہلا نہیں بیٹا اسی نہ اسی کرو جی نماز اسی کرو جی سجدہ اسی کرو جی یہ مسلسل نگرانی دھرن ہی تربیت کہتے موقع پر تھوڑی مدت ہی تعلیم اور تربیت دوران جو گندے سے ایک صحیح اسلامی اصول پر جو گندے سے اولاد کی تربیت زیادہ یعنی ایک سچی اسلامی زندگی تین تو پیدا تھا تہنگا واقعہ بلا حضرت عمر بن ابو سلمہ رضی اللہ تعالیٰ عنہ عربی رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم نبی کریم صلی اللہ علیہ وسلم پروردہ تین کی پرورش بھی در ہوتے حضور صلی اللہ علیہ وسلم پوت نہیں پوت کون ہے محلے سے پوت حضرت عمر سلمہ رضی اللہ تعالیٰ عنہ تین کے فلے گھو ابو سلمہ ہوتے تین کے انتقال مگ حضور پاک صلی اللہ علیہ وسلم تین جیسے پرنے کے لئے ام المومنین حضرت عمر سلمہ حضرت جب تین کے فلے گھو گزر لا مگ تین کے گڑے دون چڑھویں ہوتی ایک دھوئی ایک پوت پود ہیں حضرت ابو سلمہ عمر بن ابو سلمہ رضی اللہ عنہ انی دھو زینب حضرت زینب
दोघांनी नबी करीम साहेबांच्या घराण्यात राहिले, त्याला आडत आणि अल्लाच्या नबियांची परवरिश भीत राहिले. मेलेची एवढं गोळा की आपली चढाव पर आता उदरपाव सासून सरी खातनी पित्यांनी सरी घेऊन बेसते होते. फल सांगते खुद सांगतात का कुंतु गुलामन फी हिजरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. मैं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची गोद भीतर त्यांची परवरिश भीतर एक चढू होतो, एक कोसको ढकलो ढकलो चढू होतो मी. वकानत यदी ततीशु फी साफा. आता जेव प्लेट भीतर जेव भेटला सरी भेटला खाऊ भेटला त्यांनी चढवायची आदत हाता कस कल्ला नाही का शिकवायला मग कलू जे त्यानं पुढे काळात सम्यात कांडमा सम्यात घालतात कांडमा तारी हात घालतात तयारी घालतात तारी हात घालतात चढवायची आदते मुताबिक आहे. खुद आपले बारा सांगतात आपणको जी एक मत एक लोकमा ह्याच्या घडलो एक माझ्या ताच्या घडलो इशी केलं कोण हजरत आमर अबू सलमा रजियल्लाहु तआला नऊ उमर ढकले ढकले वाटत चार पाच वर्षाचे बोलू हरकत नाही. मोजो हात प्लेटर तर घुंतो होतो ततीचे फिस्ताफा कधी वाटे असे प्लेट बोला वाट वाटा तुम्ही म्हणते हिंगा काय ते फकाल अली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह मोहेकडे सांगले जिंदगीभर आठव धरवले का आठव धरवले सल्लाचे नबी सांग या गुलाम चढो चढू चढू आगा सांगा भले त्याचो लजो गुलाम बलन लड़का गुलाम बला आमची उर्दूचा गुलाम न कधी हे गुलमा पुता बोलता हो आमची बाजू को जोगंत अरबियन आयो लफ्ज हो गुलमा पूत बोलता ना गुलाम बला लड़का चढ़ू कधी गुलाम बला जोगंत गुलाम न आजाद आणि गुलाम जोगंत ते मानत तर नाही गुलाम बला चढ़ू म्हणजे फुले सुद्धा मानता करता जोगंत गुलाम गुलमा पुता बोलते अरे गुलाम हिंग आहे कधी गुलाम बला चढ़ू या गुलाम ते नाव नाही गुलाम नाव नाही नाव अमर इब्ने सलमा कोणे नाव चढू समिल्लाह ताला बिस्मिल्लाह भर तीन अदब शिकवले शरी घेऊन बेसला म्हणजे म्हणजे तीन अदब चढवा शिकवलं का उचलान ते सम्मान पुढे बिस्मिल्लाह रहमान रहीम या बिस्मिल्लाह बगैर बिस्मिल्लाचे मुसलमान खाऊचे ना तरीकाकच नाही इस्लामी तरीकाकच नाही गफलतीन खाऊचे अल्लाह दिल्ली नेमत अल्लाह आठव करून खाऊ कर पहिली का गुरुजे एक पहिली तालीम पहिलू अदब शिकवलं की समिल्लाह ताला अल्लाह ताला जे नाव घेन मतलब बिस्मिल्लाह वर एक वकुल बी अमीन उजवे हातीन खा कितली प्यारी तालीम हालांकि डाव्या हातीन खाल्लाय उमन चढावाची डाव्या हातीन खाऊची आदत राहता ना हा डाव्या हातात घेता दिला लेकिन हे खाले उजवे हातीन लेकिन मजीद जो कोण ते जेहना धाव तालीम दिले की वकुल बी अमीन उजवे हातीन खा आणि वकुल मिम्मा यलिक हे सम्मे जे काय हे संमेलन खा दुसऱ्याचे संमेलन खाऊचे ना तारच्या आणि हातच्या खाऊचे ना आपले सम्मे जे काय हे तिघाच्या खा वकुल मिम्मा यलिक ही तीन तालीम दिली एकच मतवा सांगल दहा मतवा सांगल एक चार पाच वर्षाचे चेडू जो कोण द्यायचे एक मतबा तालीम देता असं सांगतात फमाजालत ती हे अल्फाज नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे समिल्लाह ताला समिल्लाह ताला वकुल बियमीनिक वकुल मिम्मा यलिक हे अल्लाच्या नबियाचे अल्फाज आहे बियाईनी ही मुत्तफक आले अल्फाज इमाम बुखारी इमाम मुस्लिम दोघे यांनी बयान केलं दोघां शक शुभा ना ते मग दुखून ते सांगतात फमा जात तिलक ते मती बाजू हे साबी ते साबी हजरत उमर अमर रजुलाचे अल्फाज आहे सांगतात हे मत मा सालाम ते मग हमेशा ते मग हमेशा मुजो खाऊचो तरीका होकच राहलो याच्या खिलाफ कित्तहुको केलं एक मत शिकवलं जिंदगीभर मरता बोलू सर मी हेच तरीका खालो आपले सामने पहिली बिस्मिल्ला बोलून ते मग आपले उजवे हातीन आणि आपले सामनेला खालो याच्या खिलाफ कित्तहुको केलं ते मती व खाऊचो मुजो तरीका राहलो हुमा जाला तिलका ते मती बादू याचे मग आईंदा हमेशा सब मुजो खाऊचो तरीका होकच राहलो कावला मी अल्लाचे नाव घेऊन बिस्मिल्ला बोलून खालो उजवे हातीन आणि आपले सामेला खाऊ हो अदब हे तीन बुनियादी अदब खाऊचे आम्ही चढवा तालीम देता या नाही आमका खुद कळतं आम्ही का करता चढवा ते खाऊचो चढवा शरीर घेऊन जेवचो मौका आमका मिळता का नाही आजकाल मायबाप जिकवून द्यायचे बाज मायबाप समितीचे नाही कत्र माणसा समोर कत्र वाटे आपलं अंगडी मजदूर अंगडी वाटे या ड्युटी वाटे येता असं जिकवून द्या कधी चलमे राहतात, कांड्यामध्ये राहणार, कांड्यामध्ये चलमे लेट येतात. बरं, आजकालचे जिकडून मसरूफ आमची जिकडून ते जिंदगी आहे, चलवा असे खाऊनचे म्हणजे मोके जेथे जाऊ का तिथले मिळले. अगर असला अंक जिकडून आमचा तवजो राहणार तयारी, आम्ही चलवा शरीफ खायो, त्यांना तालीम शिकवयो, तालीम तरबियत कयो, आदाब शिकवयो, जेवणचे खाऊनचे अलग अलग खाऊनचं तरीका झाला, अलग अलग प्लेट राहतात. तो तिंगा भेटतो, हो हिंगा भेटतो, हिंगा भेटतो, बापा गो मेली हिंगा भेटले, या बाजू मग जिकडून द्यायचे अलग 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 जिकडून खाले पिले या डायनिंग टेबला पे भेटतो. जिकडून ते तरीकाकच इस्लामी जिकडून ते आम्ही सोटे वाटव, नाव मुसलमान आम्ही मुसलमान वाटव, लेकिन इस्लामी जिकडून ते तरीका असे आदाब असे नाही. उजवे हातीने खाऊचो तरीका कधे बचपना तर आम्ही बेझेहना तर बेसाऊ बस जेवतनी खात्री चवा ताकिदन लाजिमन ह्याची निगराणी धरू का की तेवढं बिस्मिल्ला बोलता का नाही. चलवा आठव इसरूची आदत येतात सुद्धा आम्ही वडले आठव विसरता एक धा मत खायला सांगला नको आमच्या खायला जाणं ऐकत आहो, लेकिन ऐकला त्या त्यावर अमल करतो ते मौका पर कोणाच घेणार राहता. बयान ऐकतो आम्ही होतो, बयान आपली गती म्हणजे घरे आमची आदत ती चुके नाही. हालांकी जिकडून द्यायचे हर मौका पर खातनी जेवतनी जाओ, नाश्ता कधी जाओ, काय खातनी जाओ, पितनी हमेशा बिस्मिल्ला बरोबर वडली धावली कोणती चीज एक मामूली एक चाकलेट जिकडून द्यायचे तर का आम्ही ह्याच्यात बेसणार आहोत एहतमाम ते खाऊन पिऊनचा हात धुवून बेचता जेवता करता ते जेवण माणूस बिस्मिल्ला बोलून बाकता एहतमामचं खाता. लेकिन एक चहा पितने काय खाले पिले जेणात राहणे, जपते तेवढे चहा पिले, जपते तेवढे काय खाले पिले, बिस्मिल्ला बोलजो खायलाच राहणे. आम्ही खुद खायला धरू का आणि चढवे पडता आम्ही जरा वडले की नाही पडला चढवा पुढची आदत पडतात. आम्ही पडता भले माझे पडतात लेकिन दिलाब तर पडतात. दिलाब तर पडला घरचे अबुल्या का गलता पडले या नाही का चढवा का गलता बिस्मिल्ला पडले का नाम आम्ही घरचे जिम्मेदार खुद जरा वडले की नाही पडले बिस्मिल्ला राहणार नाही बिस्मिल्ला वाला बरकतिल्ला चढवा यादानी झाली आणि घरचे अबुल्या मस्त राहतो जिकडून ते कानात गेले ते जनात राहिले जिकडून तरबियत दिली हे का बोलची तरबियत आणि चढवे बल लागतात त्यांना चढवाको उडल्या ते बोलू लावू का चढवाको जिकडून मी बोललो बोलतात हालांकि बल नाही आपले चढवे मस्त राहतात आपल्या कामा भीतर लेकिन ते बल्ले या नाही आमका इतमना जाऊ का चढू बिस्मिल्ला म्हणून खालो या नाही काम आम्ही ऐकू का बेटा जरा वडले की बोलू हा बिस्मिल्ला मागं जरा ऐकू जरा वडले की पड हम चंद मतबा इशी आग त्यांना आदत घातला आदत पडतात तिसपर्यंत उजव्या हातीन खाऊनचे पलते राहू का कोणत्या हातीन खाता काम डावे सत चवणाची आदत घालून कोणती जी घेते डाव्या हातीन घेतात आम्ही देतो का डाव्या हातीन देतो पाच जण समजकार राहणार डाव्या हातीन देऊनचे डाव्या हातीन घेऊन इस्लामी तरीकाच नाही हर चीज जो कोण दे उजव्या हातीन देऊ का उजव्या हातीन घेऊ का कसं द्यावं दुसरा आम्ही देऊनचे घेता कोण जो कोणते उजव्या हातीन डाव्या हातीन घेऊनची तिथं मकसूद असे अरे डाव हात इस्तेमाल करतो ठाव अलग असे हर ठावापर डाव हात इस्तेमाल करतो आता तारी हे तारी ह्याचे तारी कारण जे करून त्याचे खलत मल झाले मिक्स झाले हो इस्लामी तरीकानं वगैरा ही चलवाचे जेहनात आम्ही बेसाऊ का की उजव्या हातीन खाऊनचे पिऊनचे उजव्या हातीन घेऊनचे देऊनचे हो इस्लामी तरीका आणि डाव्या हातीन घेऊनचे डाव्या हातीन खाऊनचे पिऊनचे हो गैर इस्लामी तरीका आमची मुसलमानाचे काम नाही हे गैराचे काम आहे हे जेहनात बेसाऊ का बचपना तू हे जेहनात बेसले त्याने आईंदा उचून जिकून द्यायचे इस्लामी तरीकावर कायम राहतील नातलं का असे नातला नाही गैर की शिकता आम्ही कोणती करूचे देखा देखी आणि तिसपन्ना जिकून द्यायचे तर ते खातेने बाज बाज जेवतेने आम्ही उजव्या हातीन जेवतो लेकिन भाजपा बाबा आदत म्हणजे डाव्या हातीन पिऊची डाव्या हातीन जिकून ते पिऊची आदत पडून बाज जाणं आमतरा पण नाही लेकिन भाजपा मध्ये दाखता नजर ते येतात की बाकडे उजव्या हातीन जेवले लेकिन धावते आमचा धको बदायचे की कुप्पो वगैरा पितानी या काय हे डाव्या हातून ग्रास हा आमचा उजव हात एका लागता ग्रास खराब होता अस्तगफिरुल्लाह अलअझीम ग्रास खराब जाऊ नये लेकिन आमची आमचे दिल खराब झालं हरकत नाही गैर सुन्नत सुन्नतेच्या खिलाफ गेला दिलापर काला धब्बा पडलो सुन्नतेच्या खिलाफ केला मग गलत काम केला मग त्याच्या असरात मुरत्तब जाता का रूह पर नातून काय राहणार त्या सुन्नत आणि सुन्नते मुताब अमल केला त्याची रोशनी त्याचं नूर आमची जिंदगी पैदा होता तर ते आजकाल त्याने यूज आणि थोडं जे कोणते भली त्याची झाली आणि अगर नातांक जे कोणते ते प्लेट आहे ते ग्लासे धुतात वावरले राहतात धुतीने म्हणजे घरची माणसे धुवून आता आम्ही खुद धुवू का जे कोणते चीज खराब जाता आम्ही उजव्या त्याच्या बजा डाव्या हातीने पिचे बोला हे गलत चीज आहे एक का आमचा तरीका ना दुसरे जे कोणते इबलिसी तरीका हो अल्लाच्या नबी सहजा सक्तेशीर मना केला की ला या कुलन अहदुकुम बिशिमालही वला यशरबन बिहा हरगिज हरगिज तुमचे तिलो एकलोको अहदुन फरमादा एकलोको तोन्यो एको मुसलमान मुझे एको उम्मती डायवेटिन हरगिज न खाऊं का न पीऊं का खाऊं ना जी पीऊं ना जी बिल्कुल बिल्कुल अन वजह सांगले का अनु फैन्ना शैतान याकुलु बिशिमाली वैश्रबु बिया शैतान जो कुंदे बटे तो डायवेटिन खाऊं चाहिए पीऊं जी अतः तेजी आदत ही तो आप लेते हैं डायवेटिन खाता पीता हो तरीका गैर आप पूरा आम जाला अमीर दूसरा पलोंग जो हमसे तो हो तरीका अलाम हमसे तो इबलीसियत शैतानियत यानी अल्लाह की रहमत पसंद दूरी यानी गफलत जो कहते पैदा होंगे दीने पसंद दूरी पैदा होंगे हर अमल से असरात ऐसे कौन तो अमल असरात उसमें खाली ना है निको अमल करना तेरे निको असर खराब अमल करना तेरे खराब असर ताजा हमें खुद बड़ा आदत घालू का कि बिस्मिल्लाह बोलू का वर्ल्ड लेकिन उस भी हाथी न खाऊ का चलवाची बाकायदा निगरानी करूंगा अल्लाह के नबी समझी जो कहते ही तालीम ही चलवाची तालीम यह हदीस खाली हमें बहन हमें अगता होता हूं लेकिन हमें का हिदायत है का पैगाम का तेज हिन्नू का दल है हजरत इमाम नबी रहमतुल्लाह खाली से बहन कहला है हजार फुल्ले बाप जो कहते बहन कहले नान नफका वाजिब है माँ बापा पर अपने औलाद नफका अखराजात खर्च तेंचे पर खर्चे तेंका कुंदे तकली जाना चाहिए दुनिया में एतबारान हिंगा बयान करते वाटे दीनी एतबारान तेंची फिक्र करूचे तेंची रूहानियत पैदा करूचे तेंची दीनी तालीम और तरबियत तो इंतजाम करूचे ये बापा जी मामा जी पहली जिम्मेदारी ही जिम्मेदारी अगर करना था सामने अल्लाह कड़े जवाब दे तीसरी चीज वकुल मिम्मा अली अपने सम्मेलन का है एक चीज ऐसे लटाते एक चीज ऐसे तेजो हो चीज ऐसे कौन तो एक चीज ऐसे एक किस्म तो फुरोड़े जी तेरी अपने शामिल होगा कई चीजों मिक्स है एक थाली भी दर तेरी तेता हो हुकुम ना तेता जो कहते शरीर वाटे साम्य मैंने अपना कौन सी चीज पता है कि फुड़े पाटी घेनू सकता अपना कादर लीजिए साम्य है सम्मेलन घेनू सकता दूसरा का साम्य है घेनू सकता मुख्तलिफ चीजों ऐसे तरीन यानी एक चीज ऐसे तरीन तेरे का अपना अपने सम्मेलन घेन वकुल मिम्मा अली ये जो अमी लिहाज धरों से जरूरी अपन खुद अमल करूंगा अपनी चलवा तालीम दूंगी आनी तरबियत को जब फिक्र करूंगा अगर इसी करते रहे इंशाला तरीन हमसे घर जो कहते एक इस्लामी सकाफत तो एक नमूना जतले इंशाला अल्लाह माको तुमको अमल जी तोफी अदा करो अल्लाह सल मोहम्मद मोहम्मद मुबारक वसलम रबना आतना फिर दुनिया हसना وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار وصلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين.